नमस्कार, आकाशवाणी पणजी प्रादेशीक खबरां विभागावरवी कौस्तुभ आपटे तुमकां ह्यो प्रादेशीक खबरो दिता. दिवचलच्या प्रशासकीय इमारतीचो तेपाचो हो प्रकल्प 2027 पर्यंत पुराय जातलो अशें मुखेलमंत्री डॉ प्रमोद सावंत हांणी सांगला. रोखडेच ह्या इमारतीचें भूंयपुजन जातलें अशें मुखेलमंत्र्यांनी इमारती खातीरच्या जाग्याची पळोवणी केल्या उपरांत सांगले.
बिचोले तालुक्यातली असलेली आम्ही एकदा एडमिनिस्ट्रेटिव्ह बिल्डिंग झाली, आमचे एकूय ऑफिस या रेंटल प्रिमायसिसांत उरचे ना. ओके, सगळी ऑफिसीस जी आसा पळय ह्या मेन बिल्डिंग एडमिनिस्ट्रेटिव्ह बिल्डिंगेन आम्ही शिफ्ट करतले. त्या खातीर आमचे जाता तितके बेगीन 27 पयली हो प्रोजेक्टूय कंप्लीट करपाचे आसा.
संबंधित इमारतीचो प्रकल्प सुमार 80 कोटी रुपयांच्या खर्चाचो आसा. हे इमारतीत सगळी सरकारी कार्यालयां आस्पावीत करतले, जे वरवीं सगळ्या नागरिकांक एकेच इमारतीत सगळ्या कामाची सोय जातली अशें मुखेलमंत्र्यांनी ह्या वेळार सांगले. नव्या शिक्षणीक वर्सा सावन गोंय पशुवैजकी विज्ञान महाविद्यालय सुरू करतले अशी माहिती मुखेलमंत्री डॉ प्रमोद सावंत हांणी काल दिल्या. मुखेलमंत्री डॉ प्रमोद सावंत हांच्या अध्यक्षताये खाला काल परवरी मंत्रालयात ह्या महाविद्यालया विशीं खाशेली बसका जाली. ह्या प्रकल्पाक लागपी जमीन, मुळावी बांदावळ सुदारप, कर्मचारी भरती, प्रयोगशाळा, लायव्ह स्टॉक फार्म तशेंच हेर साधन सुविधा विशींच्या कामांक परवानगी दिल्या. फोंड्या कुर्टी प्रस्तावीत केल्ल्या ह्या महाविद्यालयात BBSC आनी AH अभ्यासक्रमा खातीर 60 सुवातो विद्यार्थ्यां खातीर आसतल्यो अशी माहिती मुखेलमंत्र्यांनी ह्या बसके उपरांत दिली. मुखेलमंत्री डॉ प्रमोद सावंत हांणी काल मये पॉलिटेक्निकाच्या कॅम्पसाक भेट दिली. मयेच्या ह्या पॉलिटेक्निकांत सरकारा वतीन नव्यान अधिक अभ्यासक्रम चालीक लायतले अशी माहिती मुखेलमंत्र्यांनी ह्या वेळार दिल्या.
जवळपास आमचे 4 कोर्सीस पॉलिटेक्निकान चलता, विच इज अ डिप्लोमा कोर्सीस. आफ्टर 10th इवन आफ्टर 12th बी एडमिशन घेतात. स्ट्रेंथ आमची फूल उरता. तशें पळोवंक वचत जाल्यार सगळ्या स्ट्रेंथान 350 ऑलमोस्ट भुरगे शिकता. 120 रेगुलर एडमिशन्स एवरी इयर जाता. प्लेसमेंट पळयत जाल्यार मोर दॅन 50% रिजल्ट जावच्या पयली प्लेसमेंट जाता. हांव म्हज्या स्टाफाकूय कॉंग्रेच्युलेट करता.
हे वेळार मुखेलमंत्र्या वांगडा मयेचे आमदार प्रेमेंद्र शेट, दिवचलचे आमदार डॉ चंद्रकांत शेट्टी हाजीर आशिल्ले. संबंधित पॉलिटेक्निक वरवीं नवे नवे अभ्यासक्रम भुरग्यांक उपलब्ध करून दिवपाचो सरकाराचो विचार आसा अशें मुखेलमंत्र्यांनी हे वेळार सांगले. राष्ट्रीय शिक्षण धोरण 2020 प्रमाण माध्यमीक शाळा पांवड्यार वेवसायीक आनी तकनिकी शिक्षण सुरू जाल्ल्यान सगळ्या शाळा मुखेल्यांनी 9वी आनी 10वेच्या विद्यार्थ्यांक लागींच्या उद्देगीक प्रशिक्षण संस्थेत व्हरून हाडचे अशें शिक्षण संचालनालयान मागला. शिक्षण संचालक शैलेश जिंगडे हांणी काल हे संबंधीत परिपत्रक जारी केला. माध्यमीक पांवड्यार आतां वेवसायीक शिक्षण, कुशळटाय शिक्षण तशेंच तकनिकी शिक्षण सक्तीचें आसतले. दरेका विद्यार्थ्यान उण्यांत उणी एक वेवसायीक वा तांत्रीक कुशळटाय शिकची पडटली आनी हेर वेगवेगळ्या कुशळटायेची वळख करून घेवची पडटली अशें धोरणांत स्पश्ट केला. गोंय पुलिसेच्या घुवळी वखदां विरोधी फांट्यान काल शिवोली 11.7 कोटी रुपयांची घुवळी वखदांचो वेव्हार करपी केरळाच्या एका नागरिकाक शिवोली अटक केल्या. पुलिसां कडल्यान मेळिल्ल्या म्हायती प्रमाण ह्या मनशाचें नांव मोहम्मद अशें कळटा. तो फाटल्या 5 वर्सां सावन गोंयांत राबितो करता, तशेंच फ्लॅट आनी गाडयो भाड्याक दिवपाचो तो वेवसाय करता अशी म्हायती मेळ्ळ्या. ह्या कारवायेंत पुलिसेन 11.7 कोटी रुपया बाजारभाव आशिल्ले LST जप्त केल्यात. हे विशीं फुडली कारवाय सुरू आसा. राज्यात चडांत चड आनी उण्यांत उणें तापमान वाडिल्ल्यान राज्यांतली गरमी सोंसपा भायर वाडल्या. पणजेचें तापमान चडांत चड 35.7 अंश सेल्सियस आनी उण्यांत उणें तापमान 26 अंश सेल्सियस इतलें नोंद जालां. फुडल्या 6 दिसां खातीर राज्यांत चडांत चड तापमान 35 ते 36 अंश सेल्सियस आनी उण्यांत उणें तापमान 26 ते 27 अंश सेल्सियस मदीं आसतले असो अदमास हवामान खात्यान उक्तायला. फुडल्या 3 ते 4 दिसांत चडांत चड तापमान 1 ते 2 अंश सेल्सियस वाडपाची शक्यताय आसा. 23 ते 27 एप्रील ह्या काळांत राज्यांतलें हवामान सुकें उरपाची शक्यताय आसा. IPL क्रिकेट सर्तींत काल रातीं जाल्ल्या खेळांत दिल्ली कॅपिटल्स पंगडान लखनौ सुपर जायंट्स पंगडाक 8 गड्यांनी हारयले. पयली फलंदाजी करताना लखनौ पंगडान निर्धारीत 20 षटकांत 6 बाद 159 धांवड्यो केल्ल्यो. दिल्ली कॅपिटल्स पंगडान 17.5 षटकांत लखनौ पंगडान दिल्ले 160 धांवड्यांचे मोख हुपले. गुणतालिकेंत दिल्ली कॅपिटल्स पंगड सध्या दुसऱ्या, जाल्यार लखनौ सुपर जायंट्स पंगड 5व्या सुवातेर आसा. सनरायझर्स हैदराबाद पंगड आयज मुंबय इंडियन्स पंगडा आड खेळटलो. हो खेळ हैदराबादच्या राजीव गांधी आंतरराष्ट्रीय स्टेडियमांत जातलो. आकाशवाणी पणजी प्रादेशीक खबरां विभागाच्यो मुखावेले प्रादेशीक खबरापत्र तुमकां आयकपाक मेळटले आयज सांजेच्या 7 वरां जावन 20 मिनटांचेर. आनी इतल्यान ह्यो प्रादेशीक खबरो सोंपल्यो.